तस्वीर नंबर टे, प्रभु येसु ऐं नेकोदिमस। नेकोदिमस नाले एक वडो धर्मी अगवान हो। हुन बुद्धो हो ते येसु वडा वडा चमत्कार कंदो आहे। ऐं हुनखे इहा भी खबर हुई ते प्रभु येसु ईश्वर जी तरफा आयो आहे। एक रात हु ईश्वर जे बारे में जानन लाए येसु वट आयो। येसु हुनखे चयो ते आऊं तोखे सच तो चवां ते जेस ताई को मानू नए सिर पैदा न थींदो तेस ताई ईश्वर जो राज डिसी न सकंदो। नेकोदिमस पुछो ते एक पोड़ो मानू वरी बेहर किए पैदा थी सकंदो। येसु चयो ते जडे एक बार माँ जे पेटा जन्म वठे थो ते हुनजे शरीर जो जन्म थिए थो। पर एक मानू के आत्मिक जीवन हासिल करण लाए ईश्वर जे पवित्र आत्मा सा पैदा थियण जरूरी आहे। हर एक उहा मानू जेको प्रभु येसु ते विश्वास आणे थो ऐं हुन जे हुक्मन ते अमल करे थो हुनखे नओ जीवन मिले थो ऐं आत्मिक तौर जीवत रहंदो। पर हर एक उहा मानू जेको प्रभु येसु ते विश्वास नथो आणे हुनखे हमेशा जे मौत जी सज़ा मिलंदी।